जानेवारीला तुला पाहिली, जानेवारीला तुला पाहिली,
फेब्रुवारीला ओळख झाली,
जानेवारीला तुला पाहिली,
फेब्रुवारीला ओळख झाली,
मार्च एप्रिल वसंत पाहिली।